अध्याय 4. महिना संपत आला होता. मी सुद्धा माझा उपवास सोडण्याची वाट पाहत होतो. स्वर्गाश्रम परिसरातील चोटीवाला उपहारगृहाजवळ शेंगदाणे विक्रीचे एक दुकान आहे. आठवण होताच मी तिथे गेलो. एका यात्रेकरूने मला 1 रुपया दान दिला होता. त्या रुपयाचे निदान मूठभर तरी शेंगदाणे येतील म्हणून दुकानदाराला रुपया दिला. त्याने रुपया पाहिला आणि त्याचे डोळे मोठे झाले. रद्दीतून एक पिशवी तयार केली आणि ती पूर्ण शेंगदाण्याने भरली. आज मेजवानी आहे असे आनंदाने म्हणत मी जंगलाच्या वाटेने पुन्हा माझ्या गुहेकडे निघालो. अचानक माझ्यासमोर एक मोठे करडे वानर गुरगुरत उभे राहिले. एका कस्टम अधिकाऱ्याच्या पावित्र्यात ते माझा रस्ता रोखून उभे होते. दात विचकावून गुरकावून आपल्या बारीक हिरवट डोळ्यांनी त्याने आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या शक्तीचा अंदाज घेतला. त्याच्या पिळदार देहावर करड्या रंगाचे दाट केस होते. तोंड गुलाबी होते. अंगावर झगड्यामुळे झालेल्या जखमांचे व्रणही स्पष्ट दिसत होते. पंजाची बोटे आणि पार्श्वभागही चकचकीत गुलाबी होता. त्याने माझ्यावर एकदम झडप घातली. झटक्यात शेंगदाण्याची पिशवी हिसकावली, माझ्या छातीवर पाय दिले आणि मला मागे ढकलून तो पसार झाला. मी भेलकांडत काही पावले मागे सरकलो, स्वतःला सावरले. काही क्षणातच अख्खी पिशवीच घेऊन ते जंगलात केव्हाच अदृश्य झाले. पाहून मी हसलो. झटापटीत काही शेंगदाणे खाली पडले होते. मी मनात म्हटले, हेही नसे थोडके, एवढे तर एवढेच. या थोडक्या शेंगदाण्यावरही मी माझा उपवास सोडू शकतो. मी ते शेंगदाणे गोळा करणार तोच दुसरे एक माकड झुडपातून झेपावले आणि प्रत्येक दाणा वेचून पसार झाले. माझ्या नशिबात खरोखर एकही दाणा नव्हता. गुहेच्या दिशेने जात असताना माझ्या पोटात गुडगुडू लागले. विचार केला, आध्यात्मिक साक्षात्काराच्या संपदेच्या तुलनेत भौतिक मालमत्ता या शेंगदाण्याप्रमाणे आहे. या थोडक्या दाण्यांसाठी लोक खोटे बोलतात, रडतात आणि मरतात देखील. मूठभर दाण्यांकरिता ते एकमेकांशी भांडतात आणि संघर्ष करतात. या दाण्यांवरून युद्धे होतात. परंतु कोणत्याही क्षणी हे माकड अर्थात इतरांचा लोभ किंवा काळाचे अपरिहार्य मार्गक्रमण आपले जीवलग शेंगदाणे हिसकावून नेऊ शकते. दुसऱ्या दिवशी पहाटे ऋषिकेशमधील गंगेच्या दूरच्या काठापर्यंत मी पायीच गेलो. एक छोटीशी टेकडी चढून शंकराचार्य नगर येथील महर्षी महेश योगी यांच्या आश्रमात आलो. आश्रमाच्या परिसरात प्राचीन वृक्ष, सुगंधी झाडे आणि फुलांनी बहरलेल्या वेलींच्या भोवताली मातीच्या पायवाटा होत्या. पायवाटांनी थोडे पुढे गेल्यावर ध्यानक्रियेकरिता लहानशा कुटी होत्या. आणखी थोडे पुढे गेल्यावर मी एका खोल दरीच्या कड्याजवळ आलो. येथून गंगेचे एक नयनमनोहर दृश्य मला दिसले. कड्या शेजारी महर्षींचे साधे निवासस्थान होते. मी आत गेलो. फुलांनी सजविलेल्या देवाऱ्यात महर्षींचे गुरु ब्रह्मानंद सरस्वती यांचा फोटो होता. पांढरी शुभ्र दाढी, लांब पांढरे शुभ्र केस भुवयांच्या वरपासून पाठीमागे नीट विंचरलेले होते. ब्रह्मानंद सरस्वती व्याघ्रचर्माच्या आसनावर बसले होते. ते एक ख्यातनाम योगी होते. हिमालयातील ज्योतिर्मठाचे ते शंकराचार्य म्हणून नेमले गेले होते. गेल्या 150 वर्षात योग्याला मान मिळण्याची ही पहिलीच वेळ होती. महर्षींच्या पूजेच्या कक्षात आश्रमातील निवासी येऊन भजन, पूजा आणि शेवटी ध्यानसाधना करण्यासाठी सकाळ संध्याकाळ एकत्र आहेत. मला कोणीतरी सांगितले की महर्षींना तळघरात ध्यान करणे आवडत असे. हे तळघर म्हणजे एक अंधारी गुहा आहे. मोजकेच लोक येथे बसू शकतात. ते थंड शांत तळघर माझे ध्यान करण्याचे आवडते स्थान झाले. त्या ठिकाणी तनमनाने लागलेल्या ध्यानात शांततेचा अपूर्व अनुभव घेतल्यावर मला महर्षींची उपस्थिती तेथे प्रकर्षाने जाणवली. महर्षींचा जन्म 1917 मध्य भारतात झाला. ते अलाहाबाद विश्वविद्यालयाचे भौतिकशास्त्राचे पदवीधर आहेत. आपले गुरु ब्रह्मानंद सरस्वती यांची त्यांनी सचिव म्हणून 13 वर्षे सेवा केली. या जगाचा निरोप घेण्यापूर्वी त्यांच्या गुरुंनी त्यांना अशी आज्ञा केली, तुला दिलेल्या माझ्या शिकवणुकीत गृहस्थाश्रमी लोकांकरिताही उपयोगी ज्ञान आहे. ते शेकडो वर्षे एकतर लुप्त झाले होते अथवा त्याचा चुकीचा अर्थ लावला होता. प्रवासाकरिता पैशांची चिंता करू नकोस किंवा कसलीच चिंता करू नकोस. एकटे फिरण्याचेही भय बाळगू नकोस. कार्याला आरंभ कर. सर्व काही व्यवस्थित होईल. आपल्या उद्दिष्टपूर्तीकरिता महर्षींनी उत्तर काशीच्या गुहांमध्ये एकांतात 2 वर्षे ध्यान केले. नंतर 1955 त्यांनी ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन किंवा TM ही ध्यानाची क्रिया शिकवण्यास प्रारंभ केला. ऋषिकेश येथे पर्वताच्या पायथ्याशीच आपला आश्रम स्थापन केला. त्यांनी 1957 जगप्रवासाला आरंभ केला. महर्षी महेश योगींनी असे शिकवले की TM साधना केल्यावर आपली चेतना अधिकाधिक सूक्ष्मावस्थेत प्रवेश करते. जागृती, निद्रा आणि सुषुप्ती या आपल्या साधारण अवस्थांहून अधिक सूक्ष्मावस्थेत प्रवेश करणे हे खरे उद्दिष्ट आहे. ध्यानावस्था म्हणजे मन आणि अहंकारापलीकडील अवस्था अनुभवणे. शुद्ध अवस्थेच्या या मुक्तावस्थेतच आपल्याला नित्य आत्म्याचा अनुभव होणे शक्य आहे. महर्षी हे विशेषतः नवनिर्मितीकार होते. त्यांनी मोठ्या कल्पकतेने आधुनिक तंत्रज्ञान आणि प्राचीन योगविधींची सांगड घातली. मी आश्रमात आलो तेव्हा महर्षी परदेशात होते. त्यांच्याच आश्रयाखाली मी त्यांचे द सायन्स ऑफ बीइंग, आर्ट ऑफ लिव्हिंग आणि भगवद्गीतेच्या 6 अध्यायांवरील भाष्य वाचले. शंकराचार्य नगरात असताना दररोज संध्याकाळी मी बेविन नावाच्या एका ऑस्ट्रेलियन साधूबरोबर वेळ व्यतीत करायचो. बेविन हा आश्रमाचा प्रमुख तसेच महर्षींच्या अगदी निकटतम शिष्यांपैकी एक होता. आम्ही त्याच्या कुटीत भेटायचो. दोघे एकत्र महर्षींच्या प्रवचनांचे ध्वनिमुद्रण ऐकायचो. मला आता आठवते, महर्षी आपल्या वरच्या पट्टीत आणि जणू काही हसत आहेत अशा स्वरात म्हणायचे, आम्ही येथे मृत्यूनंतर स्वर्गप्राप्ती अशी पोकळ आश्वासने देत नसून या वर्तमान जीवनातच स्वर्गीय आनंदाची अनुभूती देत आहोत. ज्याला हा आनंद अनुभवण्याची इच्छा असेल त्यांनी खुशाल यावे. त्यांनी सांगितलेली साधना अतिशय सोपी होती. सकाळ आणि संध्याकाळ केवळ 15 मिनिटे सहज विनासायास ध्यान करणे. यासाठी जीवनपद्धती, धार्मिक किंवा तात्विक मतांमध्ये कोणतेही बदल करण्याची आवश्यकता नाही. ते म्हणायचे की जीवन वास्तविक आनंदमय आहे आणि आपण एक आनंदी जीव आहोत. TMची साधना आपल्याला ही आनंदावस्था प्राप्त करण्यास सहाय्य करते. आपल्या आंतरिक सुखाच्या संपर्कात असणे ही मनाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. या प्रवृत्तीला TM साधना हळुवारपणे योग्य दिशा दाखवते. ते कधीकधी या प्रक्रियेला मुळाला पाणी देऊन फळाचा आस्वाद घेणे असेही म्हणत. ते हिवाळ्याचे दिवस होते. सर्व काही शांतच होते. मी आणि बेविनचा अपवाद वगळता आश्रमात एकही विदेशी नव्हता. बेविन मला सांगू लागला, 2 वर्षांपूर्वी बीटल्स, डोनोव्हॅन, मिया फेरो आणि तिची बहीण प्रुडेन्स अशी सर्व मंडळी आश्रमाला भेट देण्याकरिता आली होती. महर्षींसोबत ते इथे राहिलेसुद्धा. तेव्हापासून योगविद्या आणि ध्यानक्रियेचा प्रभाव सर्व जगभरात वाढला. या पवित्र मनात ध्यान करणे आणि पर्वत शिखरावर झोपणे हे माझ्याकरिता 2 अमूल्य उपहार होते. महर्षी माझ्या स्वप्नात 3 वेळा आले. सुखासनात बसलेले, हातात एक फूल, लांब पांढरे होत जाणारे केस आणि पांढऱ्या शुभ्र साधू वस्त्रांवर रुळणारी लांब लचक दाढी, असे त्यांचे रूप मला स्पष्ट दिसले. त्यांच्या गोलसर मुखमंडलातून तेज बाहेर पडत होते. त्यांची शरीरयष्टी जरी लहान खुरी असली तरी व्यक्तिमत्व भारदस्त होते. त्यांचा कोमल पण तीक्ष्ण कटाक्ष मला एका अशा जागी घेऊन जाऊ पाहत होता जिथे कालातीत शांतता नांदत होती. ते चकार शब्द बोलले नाहीत, पण माझ्याकडे पाहून नुसते हसले आणि आपले डोळे मिटून अदृश्य झाले. कालांतराने मी पुन्हा त्या वनातील गुहेच्या एकांतवासात राहू लागलो. मी स्वतःलाच विचारले की महर्षींचा आश्रम सोडून मी का बरे इथे आलो. मला तर तिथे केवळ चांगले ज्ञानपूर्ण अनुभव आले होते. महर्षी खचितच एक शक्तिशाली प्रेमळ व्यक्तिमत्व होते. तेथील सर्वजण माझ्याशी प्रेमाने वागत होते. मी का असा सारखा भटकत आहे? पुढील काही महिन्यात मी पुन्हा पुन्हा स्वतःला हाच प्रश्न विचारणार होतो आणि प्रत्येक वेळी माझा निष्कर्ष तोच होता, एका विशिष्ट मार्गावर अथवा आध्यात्मिक गुरुला समर्पण करण्यापूर्वी मी अनेक मार्ग आणि गुरूंकडून शिकणार. मी विचार केला, जोपर्यंत एक मार्ग आणि एका आध्यात्मिक गुरुला जीवन समर्पित करण्याचा माझा दृढनिश्चय होत नाही, तोपर्यंत मी असाच भ्रमण करणार. एके दिवशी सकाळी मी असाच वनातील पायवाटेने चाललो होतो. चेहऱ्यावर मिश्किल हास्य असलेला एक साधू अगदी माझ्यासमोर वाट अडवून उभा राहिला. मला तो पुढे जाऊ देईना. त्याचे बदामी आकाराचे डोळे माझ्यावर रोखलेले होते. लहानसे नाक, चपटे तोंड, बारीक केस आणि गव्हाळ वर्ण. असा हा मनुष्य कोण? त्याला माझ्याकडून काय हवे? तो म्हणाला, मला तुझ्याकरिता पाठवण्यात आले आहे. तू मात्र मला ओळखत नाहीस. मी आश्चर्यचकित झालो होतो, तरी गप्प राहिलो. पुढे काय होणार आहे याचीच प्रतीक्षा करीत राहिलो. त्याने माझा हात धरला. सर्वात महान संत इथून जवळच राहतात. तुला त्यांच्याकडे घेऊन जाणे हे माझे कर्तव्य आहे. तू मला कसे काय ओळखलेस? मी विचारले. ते जाणण्याची तुला आवश्यकता नाही, माझ्या मागोमाग चल. कुतूहल म्हणून मी त्याच्या मागे जाऊ लागलो. त्याने मला सांगितले की तो मूळचा नेपाळचा आहे. गर्द वनराईतून पायवाटेने चालताना कडेला सुंदर झरा होता. वन भरपूर वाढले होते. झाडाझुडपातून जाताना पायाखाली लहान लहान फांद्या कटाकट मोडत होत्या. डावीकडून एक जंगली डुक्कर खुरट्या झुडपात झपाट्याने शिरताना दिसले. थोड्या सपाट पण साफसूफ केलेल्या जागेवर येताच त्या साधूने एका पर्वत शिखराकडे बोट दाखवले. वर धुरामुळे काळवंडलेल्या तीन गुहांची तोंडे मला दिसली. चिंचोळ्या दगडी पायऱ्यांवरून तो मला वर नेऊ लागला. या पायऱ्या दगडात कोरलेल्या 30 फुटी शिडीप्रमाणे भासत होत्या. वर येताच आम्ही त्यातील एका गुहेत प्रवेश केला. गुहेतील धुरामुळे डोळे चुरचुरू लागले. त्या ठिकाणी पद्मासनात एक लोकविलक्षण व्यक्ती होती. वाढलेल्या जटा त्यांच्या पाठीवरून खाली येत जमिनीवर कित्येक फूट लोळत होत्या. ते निदान 6 फूट उंच तर त्यांचा बांधा पिळदार होता. कमरेभोवती केवळ एक दोरी होती. कौपीन धारण केली होती. डोळे ध्यानावस्थेत मिटलेले होते. त्यांनी एका वेगळ्याच विश्वात, काळ आणि अवकाशाच्या पलीकडील विश्वात प्रवेश केला होता. शब्दात वर्णन करता येणार नाही अशी शांतता त्यांच्या निश्चल देहातून प्रकट होत होती. हे होते महावीरदास टाटवाला बाबा. आम्ही तिथे वाट पाहत शांतपणे बसून राहिलो. यज्ञकुंडातील जळत्या काष्टांचा सुगंध आणि त्या प्राचीन गुहेतील कोंदट वास यांचे एक मिश्रण झाले होते. भिंतीवरील दगडी खणांमध्ये वैदिक ग्रंथ होते. त्यांची परिधान करण्याची वस्त्रे अर्थात गोंडपाटाचे कापड त्यांच्या बाजूला घडी करून ठेवण्यात आले होते. नेपाळी साधूने मला सांगितले की कित्येकदा ते रात्रभर ध्यान करतात. तो मला म्हणाला, ते ध्यानातून बाहेर येईपर्यंत आपण इथेच शांतपणे बसून राहू. अखेर बाबांनी डोळे उघडले आणि माझ्याकडे पाहिले. मला वाटले जणू काही लेझर किरणेच माझ्याकडे पाहत आहेत. नेपाळी साधू आमच्यामधील अनुवादक झाला. गंभीर आवाजात बाबा म्हणाले, परमेश्वर एक आहे आणि सर्व काही त्यांच्यापासून निर्माण होत असते. ज्ञानमुद्रा धारण करून ते पुढे म्हणाले, भगवंतांशी असलेल्या आपल्या स्वरूप संबंधाचे विस्मरण होणे हेच सर्व दुःखाचे कारण होय. यालाच माया किंवा भ्रम म्हणतात. परमेश्वर सर्वव्यापी आहे, त्याला शोधून काढण्याची आवश्यकता नाही. जर प्रामाणिकपणे आळवले तर तो तुमच्यासमोर प्रकट होईल. तो तुमचे अंतःकरण पाहतो, बाह्य दिखावा नाही. मनात कपट दांभिक वृत्ती असता कामा नये. संपूर्ण जीवन जंगलात भ्रमण केले तरीसुद्धा परमेश्वर सापडणार नाही, तो तुमच्या हृदयातच सापडेल. तिथे त्याची भेट झाल्यावर तुम्हाला जाणवेल की तो सर्वव्यापी आहे. माझ्या मनातील सर्वात गंभीर प्रश्नांची अशी सरळ उत्तरे मिळाल्यामुळे मी खूप प्रभावित झालो. मी हृदयात परमेश्वराचा शोध घेऊ पाहणारा एक भटक्या होतो. बाबांनी आपले हात गुडघ्यांवर ठेवले. त्यांचे काळे भोर डोळे शक्ती प्रकट करीत होते. वाटत होते की त्यांना माझ्या मनातील विचार स्पष्टपणे कळत आहेत. लोक क्षणभंगूर वस्तूंसाठी वेडे आहेत, ते मृत्यूपथावर आहेत, हे तुला दिसत नाही का? त्यांचा प्रत्येक शब्द समशेरीसारखा माझ्या स्वार्थी विचारांच्या चिंधड्या उडवीत होता. तू भौतिक जीवनाचा त्याग केला आहेस, फार चांगले. पुन्हा मागे वळून पाहू नकोस. ध्यानक्रिया केल्याने तुला परमशांती लाभेल. आम्ही एक तास भर त्यांचे प्रवचन ऐकत होतो. उद्या परत येण्याचे वचन देऊन मी जायला निघालो. ती दगडी पायरी उतरून खाली आल्यावर एका साध्वी महिलेने आम्हा दोघांचे स्वागत केले. तिने साधी पांढरी साडी परिधान केली होती आणि तिची लांब वेणी पाठीवर रुळत होती. तिचे नाव होते मीराबाई. ती आणि तिचे पती वनात एकटेच राहत होते. ते टाटवाला बाबांच्या सर्व अनुयायांकरिता भोजनाची व्यवस्था पाहत. तिने लगेच आम्हाला घरी येण्याचे आमंत्रण दिले. ते स्वीकारून तिच्या मागून जात असताना तिने विचारले, तुम्हाला बाबांविषयी अधिक ऐकण्याची इच्छा आहे का? हो, मी म्हणालो. आणि नेपाळी साधूनेही मान डोलावली. ती सांगू लागली, बाबांचा जन्म पंजाबचा. अगदी लहानपणापासूनच त्यांच्या मनात ज्वलंत प्रश्न निर्माण झाले होते. जुलमी इंग्रज राजवटीने केलेले भारतीय लोकांवरील अत्याचार पाहून त्यांच्या मनात विचार आला, साधू संतांच्या या भूमीत अशा क्लेशांवर काहीच तोडगा का नसावा? ज्ञानतृष्णा शमविण्यासाठी त्यांनी बालपणीच घर त्यागले आणि ते गुरूंच्या शोधार्थ बाहेर पडले. प्रथम ते प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी अयोध्येत, नंतर हिमालयात गेले. तिथे त्यांना गुरु भेटले. गुरुचरणी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. आम्ही तिघे एका गवत मातीच्या झोपडीजवळ आलो आणि मीराबाईने दार उघडून आम्हाला अगत्याने आत बोलावले. बसायला चटई दिली आणि मातीच्या भांड्यातून पाणी पुढे करीत तिने विचारले, अधिक सांगू का? झऱ्यातील ते थंडगार पाणी पीत मी म्हणालो, अवश्य अवश्य. वयाच्या 16व्या वर्षापासून बाबा या गुहेत राहत आहेत. जंगली वनस्पती फळे हाच त्यांचा आहार आणि अंगाभोवती गुंडाळलेले एक निरुपयोगी टाकाऊ टाट. उत्तर भारतात गोंडपाटाला टाट म्हणतात, म्हणूनच त्यांना टाटवाला बाबा असे म्हणतात. ती पुढे सांगत होती, बाबांनी 15 वर्षे एकांतवासात राहून अष्टांगयोगाची सिद्धावस्था प्राप्त केली. हळूहळू त्यांची ख्याती वाढत गेली आणि त्यांच्याकडे लोक येऊ लागले. ते कोणालाही शरीराला स्पर्श करू देत नाहीत. तिने एक दीर्घ श्वास घेतला. डोळे एकदम मोठे करीत ती म्हणाली, मी या डोळ्यांनी पाहिले आहे. बाबा त्यांच्या अंतरशक्तीने लोकांची मने ओळखतात, भविष्य बघतात आणि रोग्यांना बरे करतात. एका रोग्याला असह्य डोकेदुखी होती. बाबांनी त्याच्या स्वप्नात जाऊन मंत्राने त्याच्या डोक्यातील पांढरा द्रव काढला आणि त्याला कायमचे बरे केले. अशा ठिकाणी आलो हे खरोखर माझे भाग्यच. तिने आम्हाला बाबांचा एक फोटो दाखविला. देवाऱ्यात ठेवलेल्या त्या फोटोकडे हात जोडून नमस्कार करीत तिने विचारले, आणखी ऐकायचे आहे का? आम्ही होकारार्थी माना डोलावल्या. बाबा कित्येक तास सलग ध्यान करतात, कधी कधी तर अनेक दिवस करतात. त्यांच्याजवळचे यज्ञकुंड सतत पेटत असते. ते दररोज शास्त्र अध्ययन करतात. मग माझ्याकडे वळून ती म्हणाली, तू इतक्या दूरवरून अमेरिकेतून इथे साधू होण्याकरिता आला आहेस? मला तुझ्या धैर्याचे कौतुक वाटते. तुझे उद्दिष्ट तुला प्राप्त हो, याकरिता मी प्रार्थना करीन. निरोप घेण्यापूर्वी तिने माझ्या हातात पेठ्याचा एक तुकडा ठेवला. ती मिठाई जिभेवर ठेवताच विरघळली आणि माझे संपूर्ण तोंड गोड झाले. मी यापूर्वी असा पदार्थ कधीच चाखला नव्हता. माझी प्रतिक्रिया पाहून ती हळूच म्हणाली, या मिठाईला पेठा म्हणतात, तुला आवडला का? मी म्हणालो, भारतात खाल्लेली ही माझी पहिलीच मिठाई, फार छान आहे. पण योगी मिठाई खातात का? आईने आपल्या जिज्ञासू मुलाकडे पाहावे तसे पाहून ती हसून म्हणाली, योगी काय खातात ते ऐकून तुला आश्चर्यच वाटेल. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा बाबांच्या गुहेत गेलो. थोड्या वेळाने नेपाळी साधू निघून गेले. मी तिथे एकटाच बाबांच्या सान्निध्यात राहिलो. बाबा ध्यान करीत होते. संपूर्ण रात्र टळली तरी ते जागचे हल्लेसुद्धा नाहीत. त्यांची शांती शोषून घेत मीसुद्धा ध्यान धरले. सूर्य उगवला. हिमालयीन वनांवर हळुवारपणे सोनेरी पडदा पडला. ज्यांना परमेश्वराचे धाम म्हणतात ते दूरवरचे पर्वत आता स्पष्ट दिसू लागले. खूप अंतरावरून गंगामाता वेडी वाकडी वळणे घेत उंचावरून पठारावर येताना दिसत होती. वनातून दऱ्यातून आपल्या काठावरील पूजा करणाऱ्या साधूंची उपासना स्वीकारत ती पुढे पुढे वाहत होती. चटईवर बसून मी खालची गडद वनराय पाहू लागलो. काही वेळाने मला अनेक रंगीत साप भक्ष शोधण्यासाठी जंगलातून जाताना दिसू लागले. जंगली हत्ती झाडपाला खात होते तर क्वचित एखादा चित्ताही हिरवळीत दृष्टीस पडायचा. शिकागो शहरातील हायलँड परिसर एकदम माझ्या मनपटलावर चमकून गेला. तेथील सपाट जमीन, शाळेची बस पकडणारी मुले आणि गाडीतून कामावर जाणारे त्यांचे आई वडील, मी सध्या कुठे आहे यावर माझा विश्वासच बसेना. बाबांच्या गुहेजवळ त्यांच्या तपस्वी शिष्यांच्या वास्तव्यासाठी इतर गुहा होत्या. मी देखील तिथेच राहिलो. त्या गुहेत दिवस रात्र जळणाऱ्या धुनीच्या धुराने मला शुद्धीकरणाचा अनुभव येत होता. पाठ ताट ठेवून बाबा 3 ते 5 तास वाचन करीत असत. उरलेला वेळ ते ध्यानमग्न असायचे. त्यांनी रात्री झोप घेतलीच तर सूर्योदयापूर्वी अनेक तास आधी उठून ध्यान, अध्ययन आणि योगासने करीत. पहाटे ते मोठाल्या जटा डोक्यावर गुंडाळून झऱ्यावर स्नानाकरिता जात असत. परत येताना पिण्यासाठी एक कळशीभर पाणी, भोजनाकरिता कंदमुळे, फळे आणि यज्ञाकरिता समिधा आणत. एकदा मी पाहिले की त्यांनी एक भला मोठा ओंडका अगदी सहज उचलून गुहेत आणून ठेवला. एका संध्याकाळची गोष्ट, पक्ष्यांच्या कुजनाने जंगल भरून गेले होते. माझ्या नेपाळी अनुवादकाद्वारे बाबांनी मला चांगलाच धक्का दिला. मी तुला तुझे उर्वरित आयुष्य या गुहेत घालवण्याकरिता आमंत्रण देऊ इच्छितो. एवढे सांगून ते ध्यानमग्न झाले. निर्णयाचे गांभीर्य लक्षात येत असतानाच त्यांच्या शब्दांचे पडसाद माझ्या मनात उमटत होते. मी ध्यानातून बाहेर येत विचार केला, या पवित्र वनात अशा संत पुरुषाच्या मार्गदर्शनाखाली राहण्यासारखा आशीर्वाद क्वचितच लाभतो. तरी एखाद्या गुरुचरणी समर्पित केले तर भविष्यात मन बदलून मी त्यांचा अवमान करता कामा नये अशी माझी इच्छा होती. मला एक असा मार्ग आणि गुरु मिळावा ज्यांच्या चरणी मी संपूर्ण समर्पण करू शकेन. हेच माझे गुरु आहेत का आणि हाच माझा मार्ग आहे का असा प्रश्न मी स्वतःलाच विचारला. काही क्षण विचारात गेले, नंतर उत्तर आले. टाटवाला बाबांसमवेत ध्यान करीत असताना मला आंतरिक आनंद आणि बोध लाभला होता, पण तरीसुद्धा मी निश्चिंत नव्हतो. भारतातील साधूसंतांची भेट घ्यावी, तीर्थांना भेट द्यावी आणि अनेक आध्यात्मिक मार्गांचा अनुभव घ्यावा याकडे माझे चित्त ओढ घेत होते. अशा अनुभवानंतरच मी जीवनातील हा सर्वात महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकेन असे मला जाणवले. हा एक प्रामाणिक निर्णय आहे. अशा निष्कर्षाला पोहोचल्यामुळेच माझे मन शांत झाले. आता हा निर्णय टाटवाला बाबांना कसा सांगायचा? अत्यंत काळजीपूर्वक वागायला हवे कारण मी कोणा सामान्य मनुष्याला नव्हे तर एकास असामान्य सामर्थ्यशाली व्यक्तीला तोंड देणार होतो. असेच कितीतरी दिवस गेले. त्यांच्या सान्निध्यात माझे ध्यान म्हणजे एक अवर्णनीय अनुभव होता. अखेर मी त्यांच्यासमोर मन मोकळे करण्यास गेलो, मात्र त्यांनी ते जाणले होते. मी काही बोलण्यापूर्वीच ते बोलले. त्यांचे शब्द हे अगदी माझ्याच मनातील शब्द होते. सौम्यपणे त्यांनी माझ्या डोळ्यात पाहिले आणि आशीर्वाद मुद्रा करीत म्हणाले, पुन्हा भेटू, परमेश्वर तुझा पाठीराखा असो. ओम तत्सत.